यिर्मयाह अध्याय सहा. बन्यामिनच्या लोकांनो, जीव वाचवण्यासाठी पळा, एरुश्लेमपासून दूर पळा, तोकोआमध्ये तुतारी फुंका, बेत हक्रेमवर धोक्यांचा इशारा देणारे निशाण उभारा. हे सर्व करा, कारण उत्तरेकडून अरिष्ट येत आहे, भयानक नाश तुमच्याकडे येत आहे. सियोनची कन्या, जी सुंदर आणि नाजूक अशी आहे, तिचा मी नाश करणार आहे. मेंढपाळ आणि त्याचे कळप तिच्याकडे जातील, ते तिच्या सर्व बाजूंना तंबू ठोकतील. प्रत्येक मनुष्य स्वतःच्या हाताने कळपाची काळजी घेतील. परमेश्वराच्या नावात तिच्यावर हल्ला करा. उठा, आपण दुपारी हल्ला करू. हे किती वाईट आहे की दिवस मावळत आहे आणि संध्याछाया लांबत आहे. आपण तर रात्रीच तिच्यावर हल्ला करूया व तिच्या भक्कम तटबंदीचा नाश करूया. कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, शक्तिमान परमेश्वर असे म्हणतो, झाडे कापा आणि यरुश्लेम विरुद्ध मोर्चा बांधा. या नगरीला शिक्षा व्हावीच, कारण या नगरीच्या आत जुलमाशिवाय काहीही नाही. जसे विहीर आपले पाणी ताजे ठेवते, तशीच ही नगरी आपला दुष्टपणा ताजा ठेवते. तिच्यामध्ये लूटमार व हिंसाचार हे ऐकू येतात. पीडा आणि दुःख सदोदित माझ्या समोर आहे. यरुश्लेम, धोक्याचा इशारा ऐक. जर तू ऐकले नाहीस तर मी तुझ्याकडे पाठ फिरवीन आणि तुला ओसाडा असे करीन, जेथे कुणीही राहू शकणार नाही, सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो. ते इस्रायलचे शेष उरलेल्या द्राक्षासारखे वेचून काढतील. तू आपला हात द्राक्षे खुडणाऱ्याप्रमाणे ढहाळातून फिरव. मी कोणाला घोषित करू आणि चेतावणी देऊ, जेणेकरून ते ऐकतील? पहा, त्यांचा कान बेसुंता आहे, म्हणून त्यांना ऐकू येत नाही. पहा, परमेश्वरचे वचन त्यांची चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांच्या जवळ आली आहे, पण त्यांना ते नको आहे. म्हणून मी परमेश्वरच्या रागाने भरलो आहे. तो आतल्या आत दाबू धरण्याचा मला आता कंटाळा आला आहे. रस्त्यावर खेळणाऱ्या मुलावर, एकत्र जमलेल्या तरुणावर परमेश्वराचा राग ओतणार आहे. पुरुष व त्याची पत्नी असे दोघही, तसेच सर्व म्हातारे पकडले जातील. त्यांची घरे दुसऱ्यांना दिले जातील, त्यांची शेते व त्यांच्या स्त्रिया दुसऱ्यांना दिल्या जातील. मी माझा हात उगारून देशातील रहिवाशांवर हल्ला करेन, असे परमेश्वर म्हणतो. कारण त्यांच्यातील लहानापासून तर मोठ्यापर्यंत ते सर्व अप्रामाणिक मिळकतीचा लाभ धरतात. भविष्यवाद्यापासून ते याचकापर्यंत त्यांच्यातील प्रत्येक जण फसवे काम करतो. आणि शांती नसता शांती शांती असे म्हणून त्यांनी माझ्या लोकांची जखम वरवर बरी केली आहे. त्यांनी केलेल्या दुष्कृत्यामुळे ते लाजले का? त्यांना काही लाज वाटली नाही, आणि त्यांनी पण त्यांना अजिबात लाज वाटत नाही. त्यांना कोणत्याही अपमानास्पद वागणुकीचा अनुभव घेतला नाही. यास्तव मी ज्यावेळी त्यांना शिक्षा करेन, तेव्हा ते पडणाऱ्याबरोबर पडतील, ते उद्ध्वस्त केले जातील. परमेश्वर असे म्हणतो, चौकात उभे राहा आणि पहा, जुना रस्ता कोणता ते विचारा. चांगल्या रस्त्याची चौकशी करा, नंतर त्याच चाला. आणि तुमच्या जीवाकरता विसाव्याची जागा शोधा. पण तुम्ही लोक म्हणाल, आम्ही जाणार नाही. रणशिंगाचा आवाज ऐकायला तुमच्यावर मी रखवालदार नियुक्त केले, पण ते म्हणाले, आम्ही ऐकणार नाही. यास्तव राष्ट्रांनो ऐका, पहा त्यांच्यासोबत काय होईल, याचे तुम्ही साक्षीदार आहात. हे पृथ्वी ऐक, पहा लोकांवर मी अनर्थ आणणार आहे, म्हणजे त्यांच्याच विचाराचे फळ त्यांच्यावर आणीन, कारण त्यांनी माझ्या वचनाकडे दुर्लक्ष केलेच. पण ह्या व्यतिरिक्त ते धिक्कारले आहे. परमेश्वर म्हणतो, शेबाहून धूप आणि दूरवरच्या देशातून गोड सुगंध माझा काय कामाचा? तुमची होमार्पणे आणि यज्ञ मला मान्य नाहीत. यास तो परमेश्वर असे म्हणतो, मी या लोकांविरुद्ध अडखळणे ठेवीन, त्यावर वडील व मुले अडखळून पडतील, राहणारे आणि शेजारी हे नष्ट होतील. परमेश्वर पुढे असे म्हणतो, उत्तरेकडून लोक येत आहे, पृथ्वीवरच्या अतिदूरच्या ठिकाणाहून मोठे राष्ट्र येत आहे. ते धनुष्य आणि भाला उचलतील, ते क्रूर आहेत आणि ते दया करीत नाही. त्यांचा आवाज समुद्राच्या गर्जनेसारखा आहे. आणि हे सियोन कन्ये, लढाईसाठी सिद्ध झालेल्या पुरुषाप्रमाणे विशिष्ट रचना करून ते घोड्यावरून स्वारी करतात. त्यांच्याबद्दल आम्ही बातमी ऐकली आहे. दुःखात आमचे हात कोरमडले आहेत. प्रसूती होणाऱ्या स्त्रीप्रमाणे आमची स्थिती झाली आहे. बाहेर शेतात जाऊ नका आणि रस्त्यावर चालू नका, कारण शत्रूंची तलवार आणि धोका सगळीकडे आहे. माझ्या लोकांचे कन्ये, शोक वस्त्रे घाल आणि राखेत लोळ. एकुलता एक मुलगा गेल्याप्रमाणे अंकात कर, कारण नाश करणारा अगदी एकाएक आपल्यावर येईल. यिर्मयाह, मी तुला पारखणारा असे केले आहे, म्हणजे तू त्यांचा मार्ग तपासावा आणि पारखून पहावा. ते सर्व लोक दुराग्रही आहेत, ते दुसऱ्यांची निंदा करतात. ते सर्व कास्य व लोखंड आहेत, जे भ्रष्टपणे वागतात. भाता जळला आहे, अग्नीतून शिष्य जळून निघाली आहे. ते स्वतःला व्यर्थच गाळीत राहतात, कारण जे दुष्ट ते काढून टाकलेले नाहीत. त्यांना टिकाऊ चांदी असे म्हटले जाईल, कारण परमेश्वराने त्यांना नाकारले आहे.